तम संसिद्धम् स्वरूपानन्द सद्गुरुम् परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गारहस्थे किल एकनाथ सदृश वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवं हरि हरि आज या महिन्यातला चौथा शनिवार आपलं अनुषंगिक साधनेचं केंद्र. स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथावरून बऱ्याचदा आपण अनुषंगिक साधना घेतो, तशी आज देखील त्यांच्या 55व्या क्रमांकाच्या पत्राला अनुसरून आपण साधना करणार आहोत. मी पत्र वाचून दाखवतो. असो स्वस्ती क्षेम तुम्हाला गी आता न करावी चिंता प्रयाणींची. गुरुपुत्रालागी देहांतींची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण. देह पराधीन असो वा स्वाधीन मी तो देहाहून वेगळाची. ऐसे सर्व काळ घडावे चिंतन मन व्हावे लीन आत्मरूपी. सोहम भजनाचा घेई एक छंद जेणे भवबंध दूर होय. आला तरी येवो सुखे अंतकाळ प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला. ऐसी सर्व काळ असावी धारणा गुंतवावे मना सोहम ध्यानी. देह पडो राहो आता पुसे कोण मी तो ज्ञान घन आत्मरूप. आत्मरूप हेची माझे रूप स्वभावे अरूप असे जे का. मन पवनाचे घेवोनी सहाय्य अभ्यासे तन्मय होऊ तेथे. येथे सर्व कर्मी राहू अनासक्त ठेवू वृत्ती शांत सुख दुःखी. सगुण निर्गुण एक आत्मा राम भक्तिभावे नाम घेऊ त्याचे. प्रपंच उपाधी ठाईंच्या ठाईच ठेवोनिया साच जैसी तैसी. मग आनंदाने पुन्हा घेऊ जन्म जेथे समागम सज्जनांचा. करू वेदाभ्यास लेवू ज्ञान लेणे जेणे योगे जिणे धन्य होय. स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरु समर्थ पाठी राखा. अशा प्रकारचं हे पत्र आहे. आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. स्वामी स्वरूपानंदांनी आपलं क्षेम आणि कल्याण स्वस्ती क्षेम आपल्याला लाभो अशा प्रकारे आशीर्वाद दिला आणि असं सांगितलं की तुम्ही प्रयाणींची चिंता करू नका. सुरुवातीला आपण देह बुद्धी त्यामुळे मरणाचं वाटणारं भय आणि स्वामीजींच्या स्वरूपानंदांच्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आपण त्याच्यातून मुक्त झालो अशा प्रकारचा भाव याचं चिंतन करणार आहोत। ते असं म्हणतात की गुरुपुत्रा लागी देहांतीची व्यथा न बाधे सर्वथा ऐसे जाण। याला कारण स्वरूपानंद असं म्हणतात की तुम्ही गुरुपुत्र आहात, तुम्हाला देहांतीची व्यथा त्याचं भय बाळगण्याचं कारण नाही। एवढंच नाही तर ते असं म्हणतात की जरी अंतकाळ आला तरी सुखानी येऊ दे असं मी म्हणेन। प्रपंचाचा खेळ जो काही आहे तो माझ्या ज्ञानाबरोबर पूर्ण झाला। सद्गुरूंनी दिलेल्या बोधामुळे आता प्रपंचाचं भय मला वाटेनासं झालं। देह पराधीन असो अथवा स्वाधीन असो जाते समयी मी देहापेक्षा वेगळाच आहे। देह मन बुद्धी मी नाही, देह संग मला नाही, अशा प्रकारचं सर्व काळ चिंतन असावं। आपण तशा प्रकारेही चिंतन करणार आहोत। मग आपण देह मन बुद्धी नाही, आपण देहापेक्षा वेगळे आहोत, आत्मरूप हेची माझे रूप स्वभावे अरूप असे जे का, स्वभावानी रूप नसणार, रूपाच्या पलीकडचं नाम रूपाच्या पलीकडचं असं आत्मरूप हे माझं खरं मूळ रूप आहे आणि मी देह मन बुद्धी नाही। त्यानंतर आपण सोहम भजन करणार आहोत। आपलं आत्मरूप हेच मूळ रूप आहे हे समजून घेतल्यानंतर तो परमात्माच मी आहे अशा भावानी आपण सोहम भजन काही काळ करणार आहोत। सोहम भजन झाल्यानंतर आपण मन आणि पवन याचं सहाय्य घेऊन चिदाकाशामध्ये ध्यानाने सुस्थिर होणार आहोत। त्यामुळे ध्यानपूर्व सोहमचे दीर्घ श्वास घेऊन नंतर आपण ध्यानाला बसू। ध्यानाला बसलेला असताना आपण देहापासून अत्यंत वेगळे परिपूर्ण आत्मरूप अशा प्रकारचा भाव धरून आपण ध्यानामध्ये तन्मय होणार आहोत। असं तन्मय झाल्यानंतर आपोआपच देह पडो अथवा राहो आता पुसे कोण मी तो ज्ञान घन आत्मरूप अशा प्रकारचा एक तीव्र भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो। समर्थांच्या भाषेत आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातीला शंका जन्म मृत्यूची अशा प्रकारचा एक भाव सहजच अत्यंत तीव्र उत्कट अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये साधक प्राप्त करतो। त्या भावामध्ये आपण रमून राहण्याचा अभ्यास करणार आहोत। अशा प्रकारे आपण ही साधना करणार आहोत। आपण सर्वांनी डोळे मिटून घ्यायचे आहेत। शांत स्वस्थ आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण स्वामीजींना स्वरूपानंदांना पावसला आपण गेले असू, त्यांच्या पडवीतल्या त्या खोलीमध्ये पलंगावर मांडी घालून ताठ बसलेली शांत प्रसन्न अशी स्वरूपानंदांची मुद्रा आपल्या डोळ्यासमोर येईल आणि स्वामीजी आपल्याला म्हणतायत की असो स्वस्ती क्षेम तुम्हाला ज्ञाता. स्वस्ती म्हणजे कल्याण. तुमचं कल्याण होवो, तुम्ही सुखी असोत. मोठ्या भक्तिभावाने आपण त्यांचे हे शब्द ऐकतो आहोत. मन शांत होणं म्हणजे कल्याण, वृत्ती निम्न म्हणजे कल्याण, आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं म्हणजे कल्याण. अशा प्रकारचा आशीर्वाद स्वामीजी आपल्याला प्रथमच देत आहेत. आणि जी मूळ भीती भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, ती मूळ भीती म्हणजे मृत्यूची भीती, मरणाची भीती. चित्तवृत्ती नाहीशा होऊन आत्मस्वरूपाशी एकरूपता प्राप्त झाली की मग मरणाची भीती राहत नाही. न करावी चिंता प्रयाणींची. सद्गुरूंकडून हा उपदेश प्राप्त झाल्यामुळं आणि शिष्याचा अंतर्यामी तो ठसल्यामुळं आता देह जाणार म्हणून कोणतीही व्यथा नाही. अगदी या क्षणी जरी अंतकाळ आला ओढवला तरी देखील खेळ संपला एवढंच मी म्हणेन. लहान मुलं कशी खेळ संपून मोठ्या आनंदाने घरी येतात तसं मी मानेन. मी तुम्हाला 5 मिनिटं देतो. आता मी बोललो तशा प्रकारे एक सुसंगत चिंतन तुम्ही 5 मिनिटं तुमच्याशी करा. स्वरूपानंदांकडून आपल्याला स्वस्ती, क्षेम, कल्याण आणि सुख याचा आशीर्वाद मिळालेला आहे. तुम्ही गुरुपुत्र आहात असा दिलासा ते आपल्याला देत आहेत. आणि जो गुरुपुत्र असतो त्याला देहांतीची व्यथा नाही, कारण सद्गुरु कृपेनी देह मन बुद्धीच्या पलीकडचं आत्मस्वरूप त्यांनी ओळखलेलं असतं आणि तो तेच होऊन राहिलेला असतो. अशा प्रकारचं तुमचं कल्याण होवो. या क्षणाला जरी मृत्यूनी गाठलं तरी खुशाल येवो. मी एवढंच समजेन की प्रपंचाचा खेळ पूर्ण झाला, बस याच्यापेक्षा अधिक काही नाही. मी माझ्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे. असं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपण गुरुपुत्र सद्गुरूंनी आपल्याला आपलं म्हटलेलं आत्मबोध दिलेला आपण आत्मस्वरूप. आपण देह मन बुद्धी नाही. या क्षणाला जरी मृत्यू आला तरी देखील माझं काही बिघडत नाही. माझं कोणतंही कार्य बाकी नाही. आणि मृत्यू येईपर्यंत देह पराधीन असो अथवा स्वाधीन असो, मी देहापासून वेगळा अशा बोधावर मी स्थित आहे. आत्मस्वरूप हेच माझं रूप आहे. मी निर्गुण म्हणजे गुणरहित, निराकार, आकार रहित नाम रूपातीत अचिंत्य अलक्ष्य सच्चिदानंद आत्मा है। मी देह मन बुद्धि नाही, पांच मिनट या प्रकारे आपल्याला चिंतन करायचं आहे। आत्मस्वरूपाचं चिंतन, मी देह मन बुद्धि नाही। मी निर्गुण, निराकार, अलक्ष्य, अचिंत्य, जन्म मरण रहित सच्चिदानंद आत्माच आहे। एक एक शब्द उच्चारा आणि त्या शब्दाच्या अर्थाचा किंचित अनुभव घ्या। भावानी निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, अलक्ष्य, जन्म मरण रहित सत चित आनंद स्वरूप, म्हणजे अविनाशी चैतन्य रूप आनंद प्रेम शांती स्वरूप आत्मा आहे। आत्मरूप हेच माझे मूळ रूप, स्वभावे अरूप असे जे का, ऐसे सर्व काळ घडावे चिंतन, मन व्हावे लीन आत्मरूपी। आपण सच्चित आनंद स्वरूप आत्मा भवबंधापासून दूर आपण देह मन बुद्धी नाही तो परमात्माच मी आत्मरूप आपल्या साध्या श्वासावर लक्ष ठेवा. आणि श्वास घेताना सोडताना सो घेताना सोडताना हम अशा शब्दाचं स्मरण करा. आणि हे सतत करत राहा. आपण परमात्मा स्वरूप असं लक्षात ठेवा. श्वास घेताना सो सोडताना हम असं सोहम स्मरण आपण श्वासावर करायचं आहे. आपल्या नेहमीच्या साध्या श्वासावर खूप कसून अभ्यास करा. एकही श्वास वाया जाऊ देऊ नका. सोहम भावानी करायचं आहे. परमात्माच मी या भावानी करायचं आहे. आता या श्वासावर घशापाशी किंवा कंठापाशी लक्ष द्या. सहज चालणारा श्वास. लक्ष द्यायचं श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, असं सोहम स्मरण करायचं कंठापाशी घशापाशी श्वासावर. हाच श्वास पण सहेतुक सोहम साधनेमध्ये जसा घेतात तसा मध्यमेतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत लक्ष देत श्वास घेताना सो, किंचित काळ श्वास रोधून धरायचा तेव्हा परमात्मा भावना, श्वास सोडताना हम असं म्हणत ब्रह्मरंध्रापासून ते नाभीस्थानापर्यंत लक्ष देत श्वास सोडायचा. सोहम स्मरणासकटच सोहम भावनेनीच. असे 8-10 श्वास घ्यायचे आहेत. तुमची सर्व जाणीव श्वासावर एकत्रित करा आणि श्वासाबरोबर ऊर्ध्वगामी सो असं म्हणत व्हा. श्वास घेऊन झाल्यानंतर चिदाकाशात परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलो आहोत अशा भावानी निर्विचार थांबून राहा. श्वास सोडताना हम असं म्हणत नाभी स्थानापर्यंत लक्ष देत खाली या. आणि 8-10 श्वास घेऊन झाले की ध्यानाला बसा. चिदाकाशात परमात्म स्वरूपाशी एक रूपता साधून तुमची जाणीव थांबून राहिलेली आहे. श्वासाकडे आता दुर्लक्ष. श्वास नैसर्गिक लयीत चालू राहील. श्वासावर सोहम करणंही थांबवा आणि ध्यानामध्ये जा. मन आत्मसंस्थ करून न किंचिदपि चिंतयेत. आता कशाचंच चिंतन नाही, शब्दच उठू देऊ नका. युक्तीने काळाचा थोडा थोडा भाग करून तेवढ्या तेवढ्या वेळ साधा. सुरुवातीला तेवढ्या वेळ साधलं की परत एकदा साधायचं. एक क्षण त्याच्या पाठोपाठ दुसरा क्षण असं क्षण क्षण साधायचं. चिदाकाशामध्ये क्षण, पुढचा क्षण, अशा प्रकारे आत्मभावामध्ये स्थिर राहायचं. नच जमलं, विचार उठत असतील, साक्षीत्वाने विचाराचा त्याग करायचा. विचाराच्या त्यागानंतर जी विचाररहित स्थिती येते ती स्थिती ही साक्षीत्वाने पाहिजे, ती तशीच चालू ठेवायची. ही स्थिती दीर्घ काळ टिकून राहिली क्षणामागून क्षण की साधकाला आत्मभान निर्माण होतं. अशा वेळेला अविनाशी चैतन्य रूप आनंद प्रेम शांत स्वरूप आत्माच शिल्लक राहतो. देहाचं विस्मरण होतं. देह पढ़ो राहो अतप उसे कोड़, मीतो ज्ञान घन आत्मरूप। अशा उत्कट बोधावर साधक येऊन पोचतो। हरि 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 हरि। या ध्यानातून आपण हळूहळू खाली यायचं आहे। स्वरूपानंद असं म्हणतात कि येथे सर्व कर्मी राहू अनासक्त, ठेवू वृत्ती शांत सुख दुःखी। अशा प्रकारचं ध्यान झाल्यानंतर आणि आपण आत्मा असं लक्षात आल्यानंतर सर्व कर्म करत असताना आता आसक्ती विरहित अशी कर्म आपण करू, सुख आणि दुःख प्राप्त होत असताना वृत्ती शांत ठेवू, सगुण निर्गुण एक आत्मा राम भक्तिभावे नाम घेऊ त्याचे। तसंच सगुण आणि निर्गुण दोन्हीही आत्मा रामच आहेत असं लक्षात घेऊन परमेश्वराचं नाव अत्यंत भक्तिभावाने घेऊ, प्रपंच उपाधी ठाईंच्या ठाईच ठेवून या साच जैसी तैसी, मग आनंदाने पुन्हा घेऊ जन्म जेथे समागम सज्जनांचा, करू वेदाभ्यास लेवू ज्ञान लेणे जेणे योगे जिणे धन्य होय। स्वामी म्हणे सुखे जोडू परमार्थ सद्गुरु समर्थ पाठी राखा। आपण गुरुपुत्र असल्यामुळं आपल्याला हे सर्व सहज शक्य आहे। हरिओम तत्सत्। हरि हरि। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।